भगवंतांमध्ये मन लावला तर तो आणि नंतर आपण कर्म केलं तर कर्मयोग आहे का भक्तियोग आहे की वास्तवमध्ये याच्यात जास्त फरक नाही आहे. की कर्मयोगामध्ये जे योगी आहे त्यांना माहिती नसतं की जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे. त्यांना एवढं ज्ञान काय की या जगात मी कार्य करतो बंधन होणार आहे मला, म्हणून मी अनासक्त होऊन कार्य करेन. पण परम सत्य काय आहे, ते एक निर्विशेष निराकार ब्रह्मन आहे का भगवान आहे, मला लीन व्हायचं आहे का सेवा करायची आहे, हे सगळं ज्ञान स्पष्ट नाही त्यावेळेस. पण जर ते ज्ञान स्पष्ट असेल तर ते भक्तियोगच आहे. आता कसं आहे, दोन गोष्टी आहेत, एक आहे की कर्मयोगाची धारणा आणि दुसरं आहे कर्मयोगाचा स्तर. कर्मयोगाची धारणा म्हणजे की परमसत्य काय आहे ते माहिती नाही आहे. तर आपण जे भक्ती करतो आपलं परमसत्य काय आहे ते एक बौद्धिक स्तरावर तर माहिती आहे. तर आपण कर्मयोगाच्या कर्मयोगाची धारणा नाही आहे, पण आपण कर्मयोगीच्या स्तरावर असू शकतो. कर्मयोगीचा स्तर म्हणजे काय की आपण जे कार्य करतो आहे ते हे मला आवडतं म्हणून मी करतो, किंवा कारण की हे मी भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवंतांच्या पसंतीसाठी करतो असं नाही आवश्यक नाही की मला बंधनात फसायचं नाही, मला हे आवडतं, मला हे करायचं आहे म्हणून मी करतो. तसं असेल तर ते आपण भक्तियोगच करतो आहे, पण भक्तियोग कर्मयोगाच्या कर्मयोगाच्या स्तरावर करू शकत असतो. पण तरी तसं जरी असलं
कर्मयोगासारखं
म्हणजे कसं आहे की दोन्हीमध्ये आपण कार्य करतो. ज्ञानयोग अष्टांगयोगामध्ये आपण कर्माचा त्याग करून फक्त चिंतन करतो. कर्मयोग आणि भक्तियोग दोन्हीमध्ये आपण कार्य करतो, पण कार्याचा उद्देश काय आहे कर्मयोगमध्ये की मला बंधनात फसायचं नाही तो उद्देश आहे. भक्तियोगामध्ये भगवंतांची प्रसन्नता हा उद्देश आहे. तर आपण प्रत्येक कार्य जो करतो ते भगवंतांची प्रसन्नतेसाठी करत असू की नाही ते आपल्याला माहिती नाही. आता उद्देश असेल नसेल पण काय की भगवंत 12व्या अध्यायामध्ये 8वे श्लोक ते 12वे श्लोकमध्ये ते भक्तियोगच आपण वेगळ्या स्तरावर करू शकतो. ते म्हणतात की तुम्ही जर भक्तीच्या उद्देशाने जरी आपण कर्म केला आणि त्या कर्म म्हणजे ते कसं आहे कर्मयोगाचं कार्य आहे, म्हणजे आपली चेतना पण थोडीफार कर्मयोगाच्या स्तरावर आहे, पण जो आपला उद्देश आहे तो भगवंतच आहेत. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे भगवंतच आहेत आपला उद्देश. म्हणजे काय तुम्ही याच्यात जास्त कर्मयोग आणि भक्तियोगामध्ये आपल्या परिस्थितीमध्ये फार फरक नाही आहे. त्यामुळे जर आपण साधना भक्ती नीट करतो आहे आणि आपलं जो पण कार्य करतो आहे ते भक्तीचा भाग आहे तो, आणि जो भगवंतांची प्रसन्नताचा उद्देश जो आहे तो हळूहळू अधिक वाढेल. आता जेव्हा मी प्रवचन देतो तेव्हा माझा उद्देश असू शकेल की लोकांना वाटलं पाहिजे मी खूप बुद्धिमान आहे, पण जर मी प्रवचन देत राहीन, सेवा करत राहीन त्या उद्देशाने करत नाही की मी भगवान लोकांना वाटलं पाहिजे मी बुद्धिमान आहे, पण मी सेवा आहे सेवेच्या भावात करतो. भगवंताची प्रसन्नता आहे त्या उद्देशच असेल नाही तो शुद्ध उद्देश नाही
आहे. त्याचे परिणाम काय होते?
हां हां म्हणजे ठीक आहे. म्हणजे काय की देर इज अशुद्ध आहे की माझे गुणगान पाहिजे, मला माझं महत्त्व पाहिजे, त्याचा उद्देश आहे. शुद्ध उद्देश भगवंताची प्रसन्नता आहे. तर आपली चेतना जी असते या दोघांच्या मध्ये कुठेतरी असते नॉर्मली. असं फक्त आपल्या गुणगाण्यासाठी आपण काही कार्य करतो असं नाही आहे, पण फक्त भगवंताच्या पसंतीसाठी कार्य करतो असं पण नाही. तर दोघांचं काही मिश्रण आहे त्यामध्ये. तर काय होतं हळूहळू जेव्हा आपण भगवंताची सेवा करत राहतो तर ते जे की काय आपलं शुद्धीकरण होत राहतं त्या सेवेमुळे, आणि जे स्वतःचे गुणगान आहे तो जो उद्देश आहे कमी व्हायला लागतो आणि भगवंताच्या पसंतीचा उद्देश वाढत जातो. पण हे होणार हळूहळू. जर मी पहिला सांगितलं की स्वतःच्या प्रसन्नतेसाठी काहीच करायचं नाही, तर मग माझा विचार करायचं कशासाठी? मग करायची इच्छाच राहणार नाही काही. साधारणतः जेव्हा आपण सुरुवात करतो कसं आहे की जर मला जे आवडतं हे एक सर्कल आहे आणि भगवंतांची सेवा हे एक दुसरं सर्कल आहे, तर काय आहे की या सर्कलमध्ये आपलं डायरेक्टली जाऊ शकत नाही. तर ह्या दोन्ही सर्कल्सचा जो इंटरसेक्शन आहे, जो ज्या दोन्ही ज्या मिळतात समन्वय जिथं होतं त्यात वय कार्य करतो. जो ब्राह्मण व्यक्ती आहे त्याला ग्रंथ वाचणं, ग्रंथांवर बोलणं हे आवडतं, तर ते आवडीचंच. पण मग भगवंतांबद्दल ग्रंथ वाचणे, भगवंतांचा संदेश सांगणं, ते काय आहे भक्तीचं कार्य. त्याच्या दोघांचं जे समन्वय आहे तिथे जर आपण आलो तर मग तिथे आपण स्थिरतेने कार्य करू शकतो. आणि असं नाही आहे की शुद्ध झाल्यावर आपण जे आपल्याला नाही आवडतं ते करणार आहे. आपण करू शकतो आपण ते, आणि ज्या आवश्यकता पडेल आता आपण ते करू. आपण एक शरणागती म्हणून सेवा म्हणून पण जे स्थिरतेने सेवा जर करायची असेल तर वर्णाश्रमची पद्धत काय आहे की जो आपला स्वभाव आहे तोच आपण भगवंतासाठी करतो. त्यामुळे हे उद्देश आहे तर शुद्धीकरण हळूहळू होत राहील. काय फार चिंता करायची आवश्यकता नाही की कर्मयोग आहे भक्तियोग आहे.
परफेक्ट. हरे कृष्ण हरे कृष्ण.